पौलाचे तिमथ्याला दुसरे पत्र अध्याय एक. प्रिय पुत्र तिमथ्य याला ख्रिस्त येशूमध्ये जे जीवन आहे त्याविषयी दिलेल्या वचनाप्रमाणे देवाच्या इच्छेने ख्रिस्त येशूचा प्रेषित पौल यासकडून देव पिता व ख्रिस्त येशू आपला प्रभू याचपासून कृपा दया व शांती असो. मी आपल्या प्रार्थनात रात्रंदिवस तुझे स्मरण अखंड करीतो आणि तुझे अश्रू मनात आणून तुझ्या भेटीने मी आनंद भरीत व्हावे म्हणून तुला भेटण्याची फार उत्कंठा बाळगितो. तुझ्यामध्ये असलेल्या निष्कपट विश्वासाची मला आठवण होऊन ज्या देवाची आपल्या पूर्वजांपासून चालत आलेली सेवा मी शुद्ध मनाने करीतो त्याचे मी आभार मानितो. तो विश्वास पहिल्याने तुझी आजी लोईस हिच्यामध्ये होता, तुझी आई युनिके हिच्यामध्ये होता आणि तोच तुझ्यामध्ये आहे असा मला भरोसा आहे. या कारणास्तव मी तुला आठवण देतो की देवाचे जे कृपादान माझे हात तुझवर ठेवल्याने तुझ्यामध्ये आहे ते प्रदीप्त कर, कारण देवाने आपल्याला भित्रेपणाचा नव्हे तर सामर्थ्याचा, प्रीतीचा व अनुशासनाचा आत्मा दिला आहे. यास्तव आपल्या प्रभूविषयीच्या साक्षीची आणि मी जो त्याचा बंदीवान त्या माझी तू लाज धरू नये, तर देवाच्या सामर्थ्याच्या परिमाणाने सुवार्तेसाठी माझ्या बरोबर दुःख सोसावे. त्याने आपल्या कर्माप्रमाणे नव्हे तर स्वतःच्या संकल्पाप्रमाणे व कृपेप्रमाणे आपल्याला तारिले व पवित्र पाचारणाने पाचारिले आहे. ही कृपा युगकालापूर्वी ख्रिस्त येशूमध्ये आपल्यावर करण्यात आली होती, ती आता आपला तारणारा ख्रिस्त येशू याच्या प्रकट होण्याने दृश्यमान झाली आहे. त्याने मरण नाहीसे केले आणि सुवार्तेच्या द्वारा जीवन व अविनाशिता ही प्रकाशित केली आहे. मला त्या सुवार्तेचा घोषणा करणारा प्रेषित व शिक्षक असे नेमले होते. या कारणाने ही दुःखे मी सोशित आहे, तरी मी लाजत नाही, कारण मी कोणावर विश्वास ठेविला आहे हे मला ठाऊक आहे आणि तो माझी ठेव त्या दिवसासाठी राखावयास शक्तिमान आहे असा माझा भरोसा आहे. ज्या सुवचनांचा नमुना तू मजपासून ऐकून घेतला तो ख्रिस्त येशूच्या ठाई असलेला तुझा विश्वास व प्रीती यामध्ये दृढपणे राख. आपल्यामध्ये वस्ती करणाऱ्या पवित्र आत्म्याच्या योगे ती ठेव चांगली सांभाळ. जे आसियात आहे ते सर्व मजपासून फुटले हे तुला ठाऊकच आहे. त्यात फुगल व हार्मग्नेस हे आहे. आनेसिफराच्या घरावर प्रभू दया करो, कारण त्याने वारंवार माझे समाधान केले आणि त्याला माझ्या बेडीची लाज वाटली नाही. तर तो रोम येथे असताना त्याने श्रम घेऊन मी सापडेपर्यंत माझा शोध केला. त्या दिवशी त्याला प्रभूपासून दया मिळो असे प्रभू करो. आणि इफिसात किती प्रकारे त्याने सेवा केली हे तुला चांगले माहीत आहे.